chinimandi.com podcast.
डेल्टा शुगरची इजिप्शियन पेट्रोकेमिकल्स होल्डिंग कंपनीबरोबर जेव्हीमध्ये 2 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक. डेल्टा शुगरच्या संचालक मंडळानं इजिप्शियन पेट्रोकेमिकल्स होल्डिंग कंपनीच्या मोलॅसिसपासून बायो इथेनॉल तयार करण्यासाठी 5% योगदान देण्यास मान्यता दिली. इजिप्शियन एक्सचेंजला मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की साखर उत्पादक कंपनी या प्रकल्पाच्या भांडवलासाठी 2 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. सदर रक्कम 2 वर्षांच्या कालावधीत दिली जाईल असंही निवेदनात म्हटलं आहे. 2019 पहिल्या 6 महिन्यात डेल्टा शुगरचा निव्वळ नफा EGP 211.7 दशलक्ष इतका कमी झाला, जो मागील वर्षात EGP 255.81 दशलक्ष होता.